नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज नवी दिल्लीत एकात्मिक आदिवासी उदरगत संस्थेचे सशक्तीकरण आनी एकत्रित आदिवासी उदरगत प्रकल्पांचे सशक्तीकरण ह्या राष्ट्रीय परिषदेचे उक्तावण केले. देशभरात रावपी आदिवासी समाज सांस्कृतिक नदरेन खूप गिरेस्त आसा आनी ह्या आदिवासी समाजाक उदरगतीच्या मार्गाचेर व्हरपा खातीर जाणीवपूर्वक यत्न करपाची गरज आसा अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी ह्या संदर्भात उलयताना सांगले. उदरगतीचे फळ देशातल्या दर एका घरात आणि दर एका गावात पावपाक जाय असोय उल्लेख त्यांनी आपल्या उलोपातल्यान केलो.
ये दूर दराज के लोग जो जंगलों में रहते हैं उन तो एक रोड मैप बनाना चाहिए. आप कौन सी गांव को कवर किया, कौन सी पॉपुलेशन के थे, ट्राइबल के कितने लोग है, कहां तक हम पहुंच पाए, कहां तक नहीं पाए. पढ़ा लिखा होते हुए भी बहुत लोग बहुत चीजें जानते हैं लेकिन वो खुलते नहीं. लेकिन उनको खुलना पड़ेगा, शामिल होना पड़ेगा देश के विकास के लिए, समाज के विकास के लिए, आदिवासी लोगों को आगे लाने के लिए तो खुद को ही कुछ करना पड़ेगा.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज नवी दिल्लीत नेपाळाचे राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे अध्यक्ष रवी लामिछाने हांची भेट घेतली. प्रसार माध्यमांचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारताच्या धोरणातल्यान नेपाळ हो शेजार प्राधान्य भागीदार देश असा असे सांगले. दोन्ही देशांमधले खाशेले आणि बहुआयामी संबंध चढ उंचायेचेर व्हरपा खातीर नेपाळातल्या नव्या सरकारा वांगडा वावुरपाची आस्त भारताक असा असे तांणी फुडें सांगले. दोन्ही देशांनी एकठ्या येऊन आणि समृद्ध फुडारा खातीर वावर करपाची इच्छा राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे अध्यक्ष रवी लामिछाने हांच्या विचारांक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी येवकार दिलो. भारतीय विमान कंपन्यांच्या घरगुती आणि आंतरराष्ट्रीय कार्यावळीक आधार दिवपा खातीर केंद्रीय मंत्रिमंडळान 10,000 कोटी ATF विमान इंधन दर स्थिरीकरण निधी मान्य केला. आयज नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की हो एक सांभाळपाची निधी जी भारतातल्या नियोजित विमान कंपन्यां खातीर ATF दर स्थित करपाक मदत करतले. ह्या निर्णयाक लागून विमान पर्यावरण यंत्रणाचेर आदारून आशिल्ल्या 77 लाख नोकऱ्यांची राखण जातली. अस्तंत आशियातल्या संकश्टाक लागून आंतरराष्ट्रीय ATF दर ओनू मार्चात दर लिटराक 60.5 रुपया आशिल्ले ते मे महिन्यात 142 रुपया झाल्यात.
आज माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की अध्यक्षता में कैबिनेट में बहुत बड़े महत्वपूर्ण फैसले लिए गए हैं, जिसमें आज की जो वेस्ट एशिया क्राइसिस के कारण ATF एविएशन टर्बाइन फ्यूल उसका जो प्राइस बढ़ा है और उसका जो इम्पैक्ट आ रहा है एविएशन सेक्टर पे, उसको मिटिगेट करने के लिए 10,000 करोड़ रुपीज का एक ATF प्राइस स्टेबिलाईजेशन फंड क्रिएट किया गया.
वर्सुकी सौर क्षमता वाढवपाच्या मळार भारतान अमेरिकेक मात करून 2025 मेरेन संसारातले दुसरे व्हडले सौर बाजारपेठ जावपाचे आसा. भारतात 155 गिगावॅट GWD सौर क्षमता स्थापन करपाचो महत्वाचो मार्गदर्शक ध्येय साध्य केला. हाका लागून देशाक 50% बिगर जीवाश्म इंधन क्षमता म्हळ्यारूच नॉन फॉसिल फ्युअल आणि राष्ट्रीय थारायल्ले योगदान वेळा पहिलीच पुराय करपाक मदत झाल्या. PM सूर्यघर येवजण सारखिले महत्वाकांक्षी उपक्रम जिणेंत बदल घडोवन हाडटात. हे येवजणे खाला आतां मेरेन 40 लाखावयर घरांक रुफटॉप सोलर सुविधांची सक्षम केल्यात अशेंय तांणी सांगलें. भांगराच्या विक्रीच्या अहवालांक खंडन करतना भारतीय रिझर्व्ह बँकेन आयज स्पष्ट केले की तांच्या भौतिक भांगराच्या साठ्यात बदल जावंक ना. हे साठे 880.52 टन स्थिर उरल्यात. अस्तंत आशियात चालू आशिल्ल्या संघर्षाक लागून परकी चलन साठ्यांचेर जावपी परिणामां आडोवपा खातीर केंद्रीय बँकेन सुमार $12 अब्ज भांगरा विकला आसूं येता अशी अहवाला उपरांत RBI चे हे स्पश्टीकरण जाला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपता.